வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜானேஸ்வர மஹராஜ கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ் கீ ஜெய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹராஜ் கீ ஜெய். சபசந்தன ஜெய ஜெய ரகுவீர சமர்த். தத்துவ ரூப சகல பாசே விவேக பாகதா நிரசே பிரகிருதி நிராசே ஆத்மா அசே அப்பன் கைசா. ஏக முக்கிய பரமேஸ்வர துசரி பிரகிருதி ஜகதாக்கார திசரா அப்பன் கைசா சோர அணிலா மத்தியே ஐசே ஹே சித்தச்சி அசதா நாத்திலிச்சி லாகே தேஹ அஹந்தா பரந்து விசாரே பாஹோ ஜாதா காஹிச நாஹி. ஆத்மநிவேதன் பக்தி அப்பன் பார்த்து ஆஹோத் தச்சமதே பிரதம் அப்பன் சாட்சித்வ தியான் யா அங்கானி வியாபக் தியானாச்சா அங்கானி ஆத்மநிவேதன் சமர்த்தன்னி ஜே வர்ணன் கருன் சாங்கித்ல தே அப்பன் பாஹில. आणि त्यानंतर आपण विवेकानी तत्व झाडा करून आत्मनिवेदन भक्ती कशी साध्य होते यासंबंधी समर्थांनी जिथं जिथं सांगितलंय ते सगळं आपण पाहतो आहोत. दशक आठवा, समास आठवा, या समासामध्ये समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीविषयी बरंच काही सांगितलेलं आहे, ते आपण आज पाहणार आहोत. समर्थांनी या समासामध्ये सुरुवातीला परमात्म्याचं वर्णन केलं. परमात्मा हा जन्म मृत्यू विरहित आहे. तो व्यापक आहे, त्याला येणं आणि जाणं नाही, जन्म आणि मृत्यू नाही. तसंच परमात्मस्थितीच्या ठिकाणी बद्धताही नाही आणि मोक्षही नाही. परमात्मा हा गुणरहित आहे, निर्गुण आहे, तो निराकार आहे, त्याच्या स्थितीला अंत नाही आणि पार नाही. तो नित्य आहेच आहे असा त्यांनी सर्वांना व्यापून घेतलेला आहे आणि सर्वांच्या ठिकाणी तो सर्व वेगळेपणानी न होता एकत्वाने राहतो. परमात्म्यासंबंधी विवेक करू गेलं तर तर्क काम करत नाही. अशा प्रकारे परमात्म्याची लक्षणं समर्थांनी सुरुवातीला या समासामध्ये सांगितली. समर्थ असं म्हणतात, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी. परमात्मा हा अनुत्पन्न आहे, तो कधी उत्पन्न झाला असं त्याच्याबद्दल म्हणता येत नाही. तो सदांकदाचा होताच आहेच असा आहे, त्यामुळे त्याला जन्म नाही. ती मूळ स्थिती असल्यामुळे ती हे जगत निर्माण झालं त्याच्याही आधीपासून जशीच्या तशी आहे। आणि त्या स्थितीला कदापि अंत नाही। त्या स्थितीच्या अधिष्ठानावर जन्म होऊ शकतो, सृष्टीचा जन्म होतो, व्यक्तीचा जन्म होतो, भूतमात्रांचा जन्म होतो, नाश देखील होतो, सृष्टीचा नाश होतो, भूतमात्रांचा नाश होतो, व्यक्ती जाते। जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी, आणि परमात्म्याच्या ठिकाणी बद्धता नाही आणि बद्धतेच्या सापेक्ष असणारा मोक्ष देखील नाही। बद्ध याचा अर्थ आपण बांधलेले आहोत, आपण जड आहोत, विकारी आहोत, अशा प्रकारचा भाव। बद्ध असल्यामुळे जी स्थिती आहे ती स्थिती सोडू इच्छित नाही, असा बद्धाचा भाव असतो। जसा देह आहे तर तो देह सोडायला नको वाटणं, जी काही संसारातली परिस्थिती आहे ती आता तशीच राहावी, याच्यात बदल होऊ नये असं वाटणं, ही हे बद्धाचं लक्षण आहे। परमात्म्याच्या ठिकाणी ही बद्धता नाही। आणि मोक्ष अशी कोणतीही स्वतंत्र वस्तू नाही, बद्धतेच्या सापेक्ष आलेला तो शब्द आहे। मोक्ष या नावाची कोणतीही वस्तू नाही। जर बद्धता असेल, एखादी गोष्ट न सोडण्याची धडपड तडफड, तर मोक्ष म्हणजे त्या गोष्टीला न धरून ठेवणं। म्हणून हा द्वंद्वात्मक शब्द बद्ध आणि मोक्ष असा आला। परमात्म्याच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी नाहीत। परमात्मा निर्गुण, निराकार। निर्गुण हा शब्द दोन प्रकारांनी वापरला जातो। एक म्हणजे ज्याला व्यक्तता नाही, जो सगुण नाही, तो निर्गुण। निर्गुण म्हणजे अव्यक्त, निर्गुण म्हणजे अचिंत्य, म्हणजे ज्याच्याबद्दल चिंतन करता येत नाही, ज्याला व्यक्तता नाही, ज्याला इंद्रिय नाहीत, इंद्रिय असतील तर व्यक्तता असते, ज्याला आकार नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी जयाचे आकाराविण असणे असं म्हटलेलं आहे। आपल्याला कल्पना करता येत नाही की आकार नाही पण अस्तित्व आहे, त्या स्थितीला निर्गुण असं म्हटलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे सत्व, रज आणि तम या तीनही गुणांच्या तो पलीकडचा असल्यामुळे देखील त्याला निर्गुण म्हटलेलं आहे। परमात्मस्थितीमधूनच अज्ञानजन्य मूळ माया आणि त्याच्यातून त्रिगुण निर्माण होतात। परमात्मा हा त्या त्रिगुणांच्या पलीकडचा, मायेच्या पलीकडचा अक्षर असा समजला जातो। म्हणून परमात्मा निर्गुण, निराकार, त्याला आकार नाही। परमात्मा अनंत, अपार। परमात्मा नित्य, निरंतर, जैसा तैसा। परमात्म्याला अंत नाही, परमात्मस्थितीला अंत नाही। आणि परमात्मस्थितीच्या बाहेर पडता येत नाही। अपार याचा अर्थ त्याची जी स्थिती आहे त्याच्या बाहेर पळून जाता येत नाही, त्याच्या बाहेर पडता येत नाही। तुम्ही जिथं जाल तिथं तो असल्यामुळं त्याच्या पार तुम्हाला जाता येत नाही। परमात्मा नित्य, निरंतर, जैसा तैसा। आणि परमात्मा हा काल निरपेक्ष आहे, तो नित्य आहे, त्याच्या ठिकाणी भूतकाळ नाही, त्याच्या ठिकाणी भविष्यकाळ नाही, त्याच्या ठिकाणी जी चालू वर्तमानाची स्थिती आहे त्या स्थितीच्या म्हणजे या क्षणाच्या व्यतिरिक्त त्याच्या ठिकाणी काही नाही। तो या स्थितीमध्ये आहे आणि प्रत्येक वेळेला तो या स्थितीमध्ये असल्यामुळे तो नित्य स्वरूप आहे। परमात्मा सर्वांसह व्यापक, परमात्म्याने सर्वांना व्यापून घेतलेला आहे, परमात्मा अनेकी एक आणि अनेक पदार्थांमध्ये एकत्वाने भरून राहिलेला परमात्म्याचा विवेक अतर्क आहे। ऐसी परमात्म्याची स्थिती बोलता ती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही। हा परमात्मा प्राप्त कसा करायचा? हा भक्तीनी प्राप्त होतो याच्यामध्ये काही शंका नाही असं समर्थ म्हणतात। परमात्मा जर मिळवायचा असेल तर आता मी जे वर्णन केलं त्या वर्णनाने तो मिळत नाही। नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, आत्मा कधीही प्रवचन करून प्राप्त होत नाही किंवा प्रवचन ऐकून देखील प्राप्त होत नाही। न मेधया, तो बुद्धिगम्य नाही, बुद्धी ही त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीच्या अलीकडे राहते, ती बुद्धी वेगळेपणाने त्याला जाणू शकत नाही। न बहुना श्रुतेन, आणि खूप ऐकलं म्हणून त्याचं ज्ञान होत नाही। खूप ऐकणं आणि त्याचं ज्ञान करून घेणं हे मनाला आणि बुद्धीला होतं, पण त्यामुळं त्याच्या स्थितीशी एकरूपता संभवत नाही। परमात्म्याशी जर एकरूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्या ठिकाणी जो परमात्म्याचा वास आहे त्याच्या ठिकाणीच जाऊन राहायला लागतं, आणि त्याच्या ठिकाणी जाऊन राहायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला प्राप्त झालेलं जे मन आहे आणि बुद्धी आहे आणि इंद्रिय आहेत, या मन बुद्धी इंद्रियांना बाजूला सारून किंवा निरस्त करून त्याच्याशी एकरूपता साधावी लागते। ही जी एकरूपता साधणं आहे त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे। समर्थांना भक्ती म्हणजे विभक्तता नाही ती भक्ती असं सांगायचं आहे। परमात्मा भक्तीनी प्राप्त होतो याच्यामध्ये काहीही संशय नाही असं समर्थ म्हणतात। ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेदश्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही, तो भक्तीनी प्राप्त होतो। तर हे भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन आले। आपण जो विषय आपला चाललेला आहे आत्मनिवेदन भक्ती, समर्थ असं म्हणतात की त्या भक्तीचं लक्षण जर पाहायचं झालं तर ती भक्ती नवविधा भजनाने सिद्ध होते। नवविधा भजने पावन बहु भक्त झाले, नवविधा भजनाने खूप भक्त पावन झाले, परमात्म्याशी समरस होऊन गेले, परमात्मा पाविजे भक्ती यदर्थी संशय नाही असं जे म्हणतात त्या भक्तीला ते प्राप्त झाले। आणि परमात्मा हा भक्ती जिथं असेल आणि ज्या क्षणी घडेल त्या क्षणी परमात्म्याशी एकरूपता असतेच। या नवविधा भक्तीच्या नऊही प्रकारामध्ये एकरूपता आहे। जसं परमात्म्याविषयी श्रवण चाललेलं आहे, परमात्म्याविषयी श्रवण करत असताना शब्द हा अर्थवाही असल्यामुळं जो शब्द आपण ऐकतो त्याचा अर्थ चित्तामध्ये स्फुरायला सुरुवात होते, त्याच्या अर्थाचा प्रकाश बुद्धीमध्ये पडतो। परमात्मा निर्गुण आहे, तो निराकार आहे। निर्गुण याचा अर्थ तो सगुण नाही, तो व्यक्त नाही, तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे। असं म्हटल्याबरोबर श्रवण करत असताना काही एक अव्यक्त, काही एक अचिंत्य, जी वस्तू म्हणून आहे त्या वस्तूच्या बद्दलचा प्रकाश चित्तामध्ये पडायला सुरुवात होते आणि त्याबरोबर आपली बुद्धी देखील अव्यक्त, अचिंत्य, निराकार अशा न पाहिलेल्या वस्तूशी तदाकार होण्याचा प्रयत्न करते। आता तुमचं कसं झालं, आणि श्रवण करत असताना क्षणभर परमात्म्याशी आपण एकरूपता साधतो आहोत, परमात्मा आपल्याला समजलेला आहे असा भाव निर्माण होतो। जिथे श्रवण आहे तिथे एकरूपता आहे, कारण चित्त श्रवणाचा जो विषय आहे त्या विषयाशी तदाकार झालं की चित्ताबरोबर अर्थ, अर्थाबरोबर बुद्धिगम्य असल्यामुळे बुद्धी देखील, आणि तो अर्थ हा देह मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्मवस्तूविषयी असल्यामुळं क्षणभर ऐकत असताना देखील एकरूपता साधते। मी असं सांगतोय की नवविधा भक्तीनी एकरूपता साधते याचा अर्थ नवविधा भक्तीच्या प्रत्येक अंगाने त्या त्या वेळपुरती एकरूपता साधते। नवविधा भक्तीमध्ये श्रवण आहे, श्रवण करताना वृत्ती तदाकार होते अर्थाशी आणि समाधान प्राप्त होतं। हेच समाधान पुढे कीर्तनामध्ये देखील प्राप्त होतं, म्हणजे तीच गोष्ट आपण आपल्या चित्तामध्ये घोळवतो। आपण आपल्या चित्तामध्ये घोळवत असताना, त्याचं चिंतन करत असताना इतकी घोळवली जाते की आता राहवत नाही अशी परिस्थिती निर्माण होते आणि आपण त्या वस्तूविषयी, त्या तत्वाविषयी बोलायला सुरुवात करतो। या स्थितीमध्ये देखील एकरूपता असते, भक्ती असते। भक्तीशिवाय कीर्तन नाही। समर्थांची जी भक्ती आहे ती भक्ती प्रत्येक ठिकाणी एकरूपता सांगते, विभक्तता नाही। म्हणून श्रवण, कीर्तन, विष्णोः स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य या प्रत्येक भक्ती प्रकारामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने पण निर्गुण अव्यक्त वस्तूशी एकरूपता साधली जाते। समर्थ असं म्हणतात की ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेद श्रुती, परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही, तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन। या भक्तीमध्ये देखील श्रवण, या श्रवणामध्ये कीर्तन, विष्णुस्मरण हा श्रवणाचा एक ग्रुप समजावा। त्याच्यानंतर पादसेवन म्हणजे सद्गुरूंकडून उपदेश ग्रहण करणं, आणि त्याप्रमाणे साधना करायला लागणं म्हणजे पादसेवन। जे सद्गुरु पद आहे ते पद उपासनेने प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं, ध्यान करणं म्हणजे पादसेवन। या ध्यानामध्ये देखील एक रूपताच आहे, वृत्तीलोप होतो, विचार नाहीसे होतात आणि दोन विचारांचा पहिला विचार गळून पडला आणि दुसरा विचार अजून उठला नाही या मधल्या स्थितीमध्ये म्हणजे विचाररहित अशा स्थितीमध्ये जो ध्याता आहे, ध्यान करणारा आहे, त्याला स्वरूपबोध प्राप्त होतो, तो परमात्म्याशी परमात्मस्थितीशी एकरूपता मिळवतो। अशा प्रकारे पादसेवनामध्ये देखील एकरूपता आहे, भक्ती आहे आणि ही मिळवलेली भक्ती पादसेवन, अर्चन, वंदन आणि दास्य जे ध्यानाने साधनेने मिळवलं तर ते प्रथम मूर्तीच्या बाबत टिकून ठेवणं, मूर्तीची पूजा करत असताना पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा अशा प्रकारे एकरूपता साधणं आणि मग नंतर हे अर्चन व्यापक होणं, माझं मन जिथं जिथं जातं तिथं तिथं तुझी पावलं आहेत, मी जिथं मस्तक ठेवतो तिथं तुझे दोन चरण आहेत, अशा प्रकारचा भाव निर्माण होऊन वंदनामध्ये आणि ते वंदन ही एकरूपता, भक्ती, परमात्म्याशी अनन्यता अशीच दाखवणं। म्हणून वंदनामध्ये देखील आपल्या अहंतेचा संकोच आणि दुसऱ्याला अवास्तव महत्व असा द्वैत भाव नसून वंदनामध्ये देखील एकत्वानेच केलेलं वंदन आहे, तिथे भक्तीची भावना कदापि सुटणं नाहीये। करतो होत पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार, झालेला आहे देह समर्पित, पण आत्मभाव पांडुरंगाच्या भावाशी परमात्म्याशी देखील एकरूप झालेला आहे। ही वंदन भक्ती नंतर व्यक्तीला नमस्कार करताना देखील माझ्या आत असलेला परमात्मा आणि त्या व्यक्तीच्या आत असलेला परमात्मा एक आहेत असं समजून एकत्वाने केलेला नमस्कार भक्ती आणि त्या भक्तीच्या वंदनाच्या पाठोपाठ दास्य म्हणजे देहाला तर दास्यत्व देणं आणि प्रत्यक्षतः एकरूप देखील असणं। हनुमंतांनी केलेली ही जी दास्य भक्ती अथवा कित्येक भक्तांनी केलेली ही दास्य भक्ती आणि त्यानंतर सद्गुरू किंवा आराध्य जे आहेत त्यांच्याशी आपण एकरूप असण्याची, त्यांच्या भावाशी एकरूप असण्याची, त्यांच्या स्थितीशी एकरूप असण्याची अंतर अनुभूती खात्री सद्गुरूंना देखील त्याचं कौतुक वाटणं आणि म्हणून सद्गुरूंनी आपण दास असतानाच, दास्यभाव असतानाच आपल्याशी सख्यता ठेवणं आणि जेवढं सद्गुरूंनी सख्य भाव ठेवलेला आहे त्याला सुयोग्य प्रतिसाद देणं। सद्गुरूंनी पाठीवर हात ठेवणं, खांद्यावर हात ठेवणं, पण याचा अर्थ भक्तांनी शिष्यांनी सद्गुरूंच्या पाठीवर खांद्यावर हात ठेवणं नाही। तो सद्गुरूंशी अनन्य आहे, तर ये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन बहु भक्त झाले। ही नवविधा भक्ती आहे, या नवविधा भक्तीनी खूप भक्त पावन झाले। म्हणजे श्रवण करत असताना खात्री धरा, विश्वास धरा की या क्षणी तुम्ही पावन झालेले आहात, तुमचा देह देखील पावन झालेला आहे आणि तुम्ही परमात्म्याशी देखील समरस होता आहात। मधून अधून जेव्हा तसा विषय चालतो तेव्हा तर विशेष करून, आणि क्रमाने अशा प्रत्येक भक्तीच्या वेळेला आपण पावन झालो असा भाव समर्थ म्हणतात ना, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर। जे शरीर नामस्मरण करतं ते पुण्य शरीर, आणि पूजा करतं तेही पुण्य शरीर, जे वंदनामध्ये रमलेलं आहे तेही पुण्य शरीरच आहे, जे सद्गुरूंचं दास्य करतं तेही पुण्य शरीर आहे। परमात्म्याशी एकरूपता साधली अशी एकरूपता साधलेले पुष्कळ भक्त आहेत, श्रवणापासून ते सख्य भक्तीपर्यंत, आणि त्याच्या पुढेही आत्मनिवेदन भक्तीमध्ये देखील। ते असं म्हणतात तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर। श्रवणामध्ये जेव्हा अशा प्रकारची एकरूपता साधली जाते आपण आपलं व्यक्तित्व जणू विसरून जातो, आपण आपलं व्यक्तित्व विसरतो, समर्पित होतो, मनानी बुद्धीनी देहभाव नाहीसा होतो, तेव्हा श्रवणातलं आत्मनिवेदन प्राप्त झालं, श्रवणामध्ये असणारं समर्पण घडलं। तया नवविधामध्ये सार आत्मनिवेदन थोर। हे आत्मनिवेदन ही समज आहे, मी म्हटलं तसं हे अंडरस्टँडिंग आहे। ही आत्मनिवेदन भक्ती म्हणजे एकरूपता साधण्याची युक्ती निरनिराळ्या माध्यमातून भक्त मिळवतो। तो श्रवणातून मिळवतो, कीर्तनातून मिळवतो, विष्णुस्मरणातून मिळवतो, पादसेवनातून मिळवतो। समर्थ असं म्हणतात की तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये। या आत्मनिवेदनाचा विचार स्वानुभवानी करावा, आपल्या अनुभवानी करावा, कारण ही भक्ती नाही। जे रूढ प्रकारे केले जाणारी भक्ती असं आत्मनिवेदनाचं स्वरूप नाही। तर सर्व भक्ती प्रकारामध्ये जेव्हा जेव्हा एकरूपता साधली जाते त्या त्या वेळेला आत्मनिवेदन झालेलं असतं। आपुलिया स्वानुभवे आपण असं निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे आपल्या अनुभूतीनी, आपल्या स्वतःच्या प्रतीतीनी, ज्याला आपण मी असं म्हणतो त्या देह मन बुद्धीला बाजूला सारावं आणि देह मन बुद्धीच्या आत असणारा जो मी आहे त्याला परमात्मस्थितीशी मिसळून द्यावं, एकरूप करावं, समर्पित व्हावं। आपुल्या स्वानुभवे आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे। समर्थ म्हणतात महत पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची। ही महत पूजा नावाचा एक विधी तंत्र उपासनेमध्ये पूजेचं अगदी टोक गाठलं, उत्कटता गाठली की पूजा करणारा जो आहे तो आपल्या स्वतःला संपून टाकतो। तंत्रविद्येमध्ये पूजा करणारा स्वतःला संपवतो, लक्षणांनी संपवतो। आपण संपलो असा भाव धरतो, आपलं मस्तकच काढून वाहिलं असा भाव धरतो, आणि परमात्म्याशी एकरूपता प्राप्त केली असा भाव धरतो। हे तंत्रविद्येचं सांगतंय। या पूजेला महत्पूजा असं म्हणतात। या महत्पूजेच्या शेवटी अंती भक्त उत्कटपणाने देवाला आपलं मस्तक अर्पण करतो। समर्थ म्हणतात की ही आत्मनिवेदन भक्ती तशा प्रकारची निकट समजावी। या पूजेच्याही शेवटी, शेवटी याचा अर्थ या पूजेच्या अति उत्कट प्रसंगी, म्हणजे आता श्रवण करता आहात त्यावेळेला, जो श्रवण करणारा आहे तो आपला देह देखील आता संपला, आपण आता खऱ्या अर्थाने एकरूपता प्राप्त केली असा भाव जेव्हा धारण करेल करतो तेव्हा ही उत्कट निकट अशी आत्मनिवेदनाची भक्ती त्यांनी मिळवली श्रवण करतानाची, असं समजावं। आपण असं निवेदिती, ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो। अशा प्रकारे मात्र आपल्या स्वतःला प्रत्येक पूजेच्या प्रकारामध्ये, म्हणजे श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये, विष्णू स्मरणामध्ये, इतक्या उत्कट भावाने अगदी नमस्कार करताना देखील संपलो आपण, जसं देवाला तंत्र पूजेमध्ये मस्तक आपलं काढून ठेवलं, आपण पूर्णपणाने समर्पित झालो, इतक्या समर्पित भावानी नमस्कार करणं, असं करू शकणारे भक्त थोडे असतात। सहसा नमस्कार करताना आपण रावसाहेब काकासाहेब याचं पूर्ण भान असतं आणि आपण नमस्कार करत असतो। पण जो अशा प्रकारे स्वतःला निवेदन करतो, समर्पित करतो, थोडे असतील असे भक्त, पण समर्थ असं म्हणतात की तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो, ते तत्काळ मुक्त होऊन जातात, म्हणजे त्याच वेळेला आपण मुक्त असं त्यांना समजतं, ते एकरूपता अनुभवतात। आपण असं कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे, विचारलं शिष्याने। कुठं जाऊन असं निवेदन आपण करावं, समर्पण करावं? तुळशीबागेत रामाच्या मूर्तींसमोर करावं, आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी करावं, पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणापाशी करावं? कुठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे? तुम्ही असं म्हणताय की देवापुढे मस्तक खरंच कापून ठेवावं? ऐसे ऐकोन बोलणे वक्ता वदे सर्वज्ञपणे। समर्थ म्हणतात की वक्ता सर्वज्ञ, म्हणजे या वचनाचा योग्य अभिप्राय जाणणारा, म्हणतो की श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते, मी सांगतो एकाग्र चित्ताने सावधान होऊन श्रोत्यांनी ऐकावं पुढच्या वेळेला, बरं का। आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा, पुढच्या वेळेला आपण बघू। जवळपास माझ्या कल्पनेप्रमाणे 15 दिवसाच्या सुट्टीनंतर आपण एकत्र, मी आलो प्रवचनाकरता, व्हॉइस रेस्ट चालू होती, पण मलाही असं वाटतं की हेच जीवन असावं, त्या जीवनात काही अर्थ नाही। मी तुमच्यापासून वेगळा आहे, खाली येत नाहीये, वर बसून राहिलेलो आहे, तुम्हाला स्वामीजी दिसत नाहीयेत, स्वामीजींना तुम्ही दिसत नाही आहात, असं नको, असं नसावं। आपलं जे जीवन आहे ते जीवन एकमेकांना बोध देत घेत असं पलीकडे जावं, पल्याड जावं, अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे। तसं आज ही प्रवचन परत सुरू झाली। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु हरि हरि। राम राम। कालपासून आपण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला सुरुवात केली। काल